नमस्कार, मी सौप्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुतीरायाचं तिसरं स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. कोपला रुद्र जे काळी ते काळी पाहवे चिना, बोलणे चालणे कैचे ब्रह्मकल्पांत मांडला. ब्रह्मांडाहुनी जो मोठा स्थूळ उंच भयानकू, पुच्छते मुरडिले माथा पावले शून्य मंडळा. त्याहुनी उंच वज्रांचा सव्यबाहो उभारिला. त्यापुढे दुसरा कैचा अद्भुत तुळणा नसे. मार्तंड मंडळा ऐसे दोनी पिंगाक्षताविले. करकरा घरडिल्या दाढा उभे रोमांच उठिले. अद्भुत गर्जना केली मेघची चेवले भूमी. फुटले गिरीचे गाभे तुटले सिंधु आटले. अद्भुत वेश आवेशे कोपलारण कर्कशु. धर्मसंस्थापने साठी दासतो उठिला बळे. जय जय रघुवीर समर्थ.